चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस शेतकऱ्यांना कारखाना देणार गरजेनुसार बी, खत आणि कीटकनाशक। शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे मिळेपर्यंत साखर कारखाने ऊस शेतकऱ्यांना बी, खत, कीटकनाशके आणि कृषी रोपे देणार आहेत। यासाठी शासनाने निर्देश जारी केलेला आहे। सरकारने सांगितले की साखर कारखाने इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या सहमतीच्या आधारावर शेतकऱ्यांच्या आवश्यकता पूर्ण केल्या जातील, ज्यामध्ये जे मूल्य जाईल त्याची कपात ऊस थकबाकी भागवताना समायोजित केली जाईल, त्यामुळे ऊस शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे। शेतकऱ्यांना पिकाच्या सुरक्षेसाठी खत, कीटकनाशक आदींची गरज आहे। येणाऱ्या दिवसात पावसाच्या ओलाव्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे। अनेक शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे भागवले गेले नाहीत। लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे। यासाठी शासनाने साखर कारखान्याला आदेश दिले आहेत की त्यांनी शेतकऱ्यांना कीटकनाशक, खत आणि इतर कृषी भांडवल उपलब्ध करावे। जिल्हा ऊस अधिकारी अश्रफी लाल यांनी सांगितले की इच्छुक शेतकऱ्यांना त्यांच्या अवजारे व इतर कृषीसाठी लागणारे भांडवल उपलब्ध करून दिले जाईल। शेतकरी आपल्या ऊस पर्यवेक्षकांशी संपर्क करून त्यांचा लाभ घेऊ शकतात।